नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. गेले 3-4 दिवस मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात 8 जणांचा बळी गेला असून सुमारे 12 ते 14 लाख एकरावरच्या पिकांना फटका बसलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान अखंड सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. सौर ऊर्जा आणि विद्या क्षेत्रातल्या 10 सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या झाल्या. या सामंजस्य करारांमुळे राज्यात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 25,892 रोजगार उपलब्ध होतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गट क आणि तांत्रिक संवर्गात 29 दिवस तत्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्याला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आले. इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकमतानं रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत दिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 371 अंकांनी वधारून 81,644 अंकांवर बंद झाला. निफ्टी 104 अंकांची वाढ नोंदवून 24,980 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.